चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशियामध्ये साखरेची कमी, साखरेचा वापर कमी करण्याचं ग्राहकांना आवाहन। इंडोनेशियामध्ये साखरेच्या रिटेल किमती जवळपास 4 वर्षांपासून सर्वात उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत। साखरेची कमी आणि वाढणारे दर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहकांना साखर कमी वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। इंडोनेशियन शुगर असोसिएशनचे वरिष्ठ सल्लागार यादी युसियारी यांनी सांगितलं की लॉकडाऊनमुळे साखर पुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि साखर आयात करण्यामध्ये आव्हानांचा सामना करावा लागत आहे। दक्षिण पूर्व एशियाई राष्ट्र इंडोनेशिया, कमी स्थानिक पुरवठा आणि वाढती मागणी या दरम्यान साखर आयातीला गती देण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा देश इतर देशांच्या तुलनेत थायलंडमधून सर्वात जास्त साखर खरेदी करतो, पण थायलंडमध्येही या हंगामात दुष्काळामुळे साखर उत्पादन कमी झालं आहे। आता भारत इंडोनेशियाला अतिरिक्त साखर विकण्यासाठी लक्ष ठेवून आहे, पण लॉकडाऊनमुळे लॉजिस्टिक समस्यांची सामना करावा लागत आहे। यादी म्हणाले, आम्ही साखर आयातीवर अवलंबून आहोत। इंडोनेशियाची वाढणारी लोकसंख्या आणि वाढणाऱ्या मध्यम वर्गाने साखरेसारख्या वस्तूंची मागणी वाढवली आहे। ते म्हणाले, जर आयात कमी करायची असेल तर ग्राहकांना साखर कमी खावी लागेल। सरकारनं घरगुती रिफायनरीला उत्पादन वाढवण्यास सांगितलं आहे।